मी किशोर कुलकर्णी या पुढील नोंदी वाचून दाखवत आहे. नोंदीचं नाव आहे पपनस. इंग्रजीमध्ये याला पोमेलो म्हणतात. पपनस ही लिंबाच्या प्रजातीतील एक वनस्पती आहे. रुटेसी कुलातील या वनस्पतीचं शास्त्रीय नाव सिट्रस मॅक्सिमा आहे. पपनसाचं फळ आकारण नाशपतीसारखं असून सिट्रस प्रजातीत सर्वात मोठं आहे. ही वनस्पती मूळची मलेशिया आणि पॉलिनेशिया इथली आहे. चीन, जपान, भारत, मलेशिया, फिजी आणि थायलंड या देशात तिची लागवड फळासाठी करतात. भारतामध्ये पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू इत्यादी राज्यांमध्ये पपणसाची लागवड होते. पपणसाचं झाड 5 ते 15 मीटर उंच असतं. त्याच्या शाखा अनियमित असून उपशाखावर अनेक काटे असतात. पानं गडद हिरवी, फांद्यांसमोर देठाची मोठी आणि एकाआड एक असतात. पाने दिसायला साधी असली तरी ती संयुक्त असून अंडाकृती असतात. ती 5 ते 12 सेंटीमीटर लांब, 2 ते 12 सेंटीमीटर रुंद आणि वरून चमकदार तर खालून लवदार असतात. फुलं सुगंधी एकेकटी किंवा गुच्छामध्ये आणि पानांच्या कक्षेत येतात. फळं झाडांच्या फांद्यावर एकेकटी लागलेली असतात. ती गोल आणि 10 ते 30 सेंटीमीटर व्यासाची असून त्यांचं वजन 1 ते 2 किलोग्राम भरतं. फळांची साल जाड असते. फळात पांढरा किंवा पिवळट पांढरा, गुलाबी किंवा लाल रंगाचा घट्ट मगज असतो. फळामध्ये संत्र्याप्रमाणे 11 ते 18 फोडी असतात. फोडीत रस भरपूर असतो. रसाची चव गोड आणि किंचित कडवट असते. मगजात बिया मोठ्या असून कमी संख्येनं असतात. त्या बाहेरून पिवळसर पांढऱ्या असून आत पांढऱ्या असतात. काही जातींच्या फळामध्ये बिया भरपूर असतात. फळं सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये येतात. भारतामध्ये पपणसाचा मगज साखर घालून खातात. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्व भरपूर असतं. तो पौष्टिक तसंच ज्वरनाशी आहे. त्यापासून मुरंब, मार्मालेड असे पदार्थ बनवतात. फुलापासून अत्तर तयार करतात. लाकूड थोडंसं कठीण असतं आणि त्यापासून अवजारांची मुठी तयार करतात. महाराष्ट्रातील पपणस पातळ सालीसाठी प्रसिद्ध आहेत. ही नोंद कुलकर्णी किशोर यांनी लिहिली होती.